अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझी आ सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नमो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी आ विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग पुंडलीक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता प्रभु नायका मागणे ची आता जय जय रघुवीर समर्थ समर्था जिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक दिनी उपेक्षी कदा रामदासा विमानी जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चाल वावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वयकाल वावे सर्वामुखी मंगल बोल वावे जय जय रघुवीर समर्थ या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवैस्त्रा वंदिता सामाम्बातु सरस्वती भगवती निःशेषाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्महं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् श्रीरुदत्तवन्दनाष्टकप्रारम्भः जो भूतप्रेतादिक नित्यवारी पिशाचादिका जो प्रभु नित्यमारी जो स्मर्तुर्गामी करितो हितासी त्या दत्तपायी करु वंदनासी स्मरता जयासी ते दैन्य जाई त्रितापशमनार्थ जो साह्य होई नाशो निपापे न च भीति ग्रासी त्या दत्तपायी करु वंदनासी कुष्ठादिका जो लीलया हरित असंख्य रोगातु नितारी नित्य सद्भक्ति भावे बहुतोष जासी त्या दत्तपायी करु वंदनासी संगामुळे ज्या बहुव्याधी होती भवात त्यासी हरिदे शांती कारुण्यमूर्ती त्रैलोक्यवासी त्या दत्तपायी करु वंदनासी अत्री पिता ज्यासी असेच थोर अनसूया माते प्रतिदेही वर जो दत्तदाने सतगेहवासी त्या दत्तपायी करु वंदनासी नाशी अरिष्टा प्रतिनाम घेता विभूतो शिवांचा असे विश्वित राहता जो सेविताचे सुख विमनासी त्या दत्तपायी करु वंदनासी जो दत्तनामात तल्लीन झाला ग्रहाधिकाधी पिढतीन त्याला औदुंबराचे तळीचा निवासी त्या दत्तपायी करु वंदनासी तिन्ही जगी तारित नित्य जीवा देही निज ज्ञान बघुनी सुभावा कैवल्यदानी जो ज्ञान राशी त्या दत्तपायी करु वंदनासी प्रभो दत्तराया करावे कृपेसी पठती ये अष्टकात्या निवासी तत्प्रेम सद्भक्ति देवो नितारी प्रार्थी तहाना सब भीतिहारी श्री गुरुदेव दत्तात्रेय जनार्विंदार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रारंभ जो दत्त मूळात अविनाशी आहे निरंजनी वास जयासी पाहे भूलोकी जो ये तसे भक्त काजा नमस्कार स्वामी समर्थासी माझा श्री टोपी शोभे असे दिव्य कांती मनोहारी जी दे सुभक्तासी शांती टिळा बाळी शोभे पहा कस्तुरीचा नमस्कार स्वामी समर्थासी माझा असे एक हस्त कटी ठेवीला तुझ्या हस्तितारीचा आरता जीवाला असे योगियांचा खरा जो की राजा नमस्कार स्वामी समर्थासी माझा धनुष्याकृती भोवया शोभदाती शशी सूर्य नेत्रा उणेतेही होती प्रभा कर्णीच्या कुंडलांची सुतेजा नमस्कार स्वामी समर्थासी माझा पहा नासिका पाहुनी तेल पाले मनी जाऊनी शुकते गुप्त झाले अति तेज भाके पहा स्वामी राजा नमस्कार स्वामी समर्थासी माझा असे वक्ष विस्तीर्ण त्या वैजयंती धरी कौपिनेसी पहा मेखलाती जगा आश्रयो दोन दिली पोटीसाचा नमस्कार स्वामी समर्थासी माझा बुद्धीपुरी जो वसतो सदाकी उभा भक्त काजात याती निरोगी प्रकाशो असे थोर चरणी जयाचा नमस्कार स्वामी समर्थासी माझा अति कोमलू निर्मलू पाय जाचे नरीता जीवासी महासौख्य साचे दयाचे कृपे पाश तूटे यमाचा नमस्कार स्वामी समर्थासी माझा असे दत्त अवतार हा स्वामी राज अनन्या प्रति भेट तो सत्य आज असे अक्कलकोटीचा पूर्ण राजा नमस्कार स्वामी समर्थासी माझा मन बुद्धि चित्तासी दे अर्पिताती अहंकार सारा पदी वाहताती योगक्षेम जो चालवितो तयांचा नमस्कार स्वामी समर्थासी माझा खरे ज्ञान देवो नियातो शवितो जीवाते शिवाचे पदी मेळवितो भवातो निकारी कृपाहस्त जाचा नमस्कार स्वामी समर्थासी माझा स्वरूपी सदा ठेवितो जो सुभक्ता हरि आदि व्याधी न ठेवीच चिंता अहंकार जेणे धरिलाच माझा नमस्कार स्वामी समर्थासी माझा दया स्वामी दत्तात्रयाचे सफाई नमस्कार साष्टांग हा नित्य पाई नको कल्पना उठवू स्वामी राजा मणे दास प्रार्थो निया विश्व काजा श्री स्वामी समर्थ चरणारविंदार्पणमस्तु श्री